आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागा वरवीं मोनाली प्रभु तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळारच्यान 2 दिसांच्या मॉरिशस भेटेर वतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो दुसरो भाग फायच्यान सुरू जातलो. दिल्ली सरकारान पात्र बायलांक म्हयन्याक 2,500 रुपया दिवपा खातीर महिला समृद्धी येवजणेक मान्यताय दिल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सर्तीच्या फायनलींत आज दुबईन भारत न्यूझीलंडा आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपारा 2:30 वरांचेर सुरू जातली. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेटान काल लखनौन यूपी वॉरियर्सान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूक 12 धावण्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळारच्यान 2 दिसांच्या मॉरिशस भेटेर वतले. काल सांजवेळा नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडे उलयतना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हांणी सांगले 2015 उपरांत प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच मॉरिशस भेट आसतली. भारताचो मॉरिशसाकडे शेकड्यांनी वर्सा सावन लागींचो संबंध आसा, जे सामायिक इतिहास संस्कृती आनी परस्पर लोकांमधल्या संपर्काचेर आदारून आसात अशें तांणी सांगले. मॉरिशस हो हिंद महासागरांतलो भारताचो मुखेल भागीदार आनी लागींचो सागरी शेजारी आसा अशें मिस्री हांणी म्हळें. परराष्ट्र सचिवान सांगले 2015 वर्सा मॉरिशसांतूच प्रधानमंत्र्यांनी सागर प्रदेशांतल्या सगळ्यां खातीर सुरक्षा आनी वाड हो दृश्टीकोन उक्तायलो, जो हिंद महासागराच्या प्रदेशाकडे भारताची वचनबद्धताय दाखयता. मॉरिशसाबरोबर भारताची घटमूट उदरगत भागीदारी आसा अशें तांणी म्हळें. फाटल्या 10 वर्सांत दोनूय राष्ट्रांमदले संबंध खूप खोल जाल्यात अशें तांणी सांगले. मिस्त्री हांणी सांगले हे भेटीक लागून दोनूय देशांक द्विपक्षीय संबंधांचो आढावो घेवंक मेळटलो. हे भोंवडेची खाशेली गजाल म्हळ्यार मॉरिशसाच्या राष्ट्रीय दीस सुवाळ्यांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां मुखेल सोयरो आमंत्रीत केला अशें तांणी म्हळें. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो दुसरो भाग फायच्यान सुरू जातलो. 4 एप्रील मेरेन चलपी अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात 20 बसका जातल्यो. अधिवेशनात 2025-26 वर्सा खातीर अनुदानाची मागणी आनी संबंधित विनियोग विधेयकाचेर चर्चा आनी मतदान जातले. ते भायर बँकींग कायदे दुरुस्ती विधेयक, कोस्टल शिपींग विधेयक 2024, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक, इमिग्रेशन आनी परकी विधेयक 2025 आनी रेल्वे दुरुस्ती विधेयक सयत जायते कायदे चर्चा आनी संमत करपा खातीर घेतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो भाग 31 जानेर ते 13 फेब्रेर मेरेन जालो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी संसदेच्या दोनूय सभाघरांक संबोधित केल्ले आनी अधिवेशनाच्या पयल्या भागान अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्लो. लोकसभेन पयल्या भागान 112% उत्पादकता नोंद जाल्ली. दिल्ली सरकारान गरीब बायलांक म्हयन्याक 2,500 रुपया दिवपा खातीर महिला समृद्धी येवजणेक मान्यताय दिल्या. दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता आनी पत्रकार परिशदेंत ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमतान दिल्ली सरकाराच्या मंत्रीमंडळाची बसका जाली आनी तातूंत हे येवजणेक मान्यताय दिली अशें तांणी सांगले. हे येवजणेची अंमलबजावणी करपा खातीर 5,100 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तजवीज केल्या अशें तांणी म्हळें. हे येवजणेची अंमलबजावणी करपा खातीर दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांचे अध्यक्षतेखाला एक समिती स्थापन केल्या. ह्या समितीन दिल्लीचे मंत्री आशिष सूद, परवेज साहिब सिंग आनी कपिल मिश्रा हांचोय वांगडी आसपाव आसा. महिला समृद्धी येवजणेची नोंदणी प्रक्रिया सुरू करपा खातीर बेगीनूच पोर्टल सुरू करतले अशें दिल्लीच्या मुखेलमंत्र्यांनी सांगले. राष्ट्रीय राजधानींतल्या बायलांची सुरक्षितताय आनी समृद्धी सुनिश्चित करपा खातीर दिल्ली सरकार वावुरतले अशें गुप्ता हांणी म्हळें. केंद्रीय नुस्तेमारी आनी पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग हांणी काल सांजवेळा हैदराबादांत स्टार्टअप कॉन्क्लेव 2.0 उक्तावण केले. ह्या वेळार उलयतना तांणी सांगले ताचो एक भाग नुस्तेमारी खातें 10 स्टार्टअपांक दरेकी 10 लाख रुपयांची मजत करून प्रोत्साहन दिता. पीएम मत्स्य संपदा येवजणेंतल्यान नुस्तेमारी क्षेत्राक चालना मेळटा अशें सांगून मंत्र्यांनी म्हळें अंदमान आनी लक्षद्वीपांत नुस्तेमारी संबंधीत कृती येवजण बेगीन चालीक लायतले. स्टार्टअपांक नुस्तेमारीचे मार्केटिंग आनी निर्यात सुदारपाचे लक्ष केंद्रीत करपाक तांणी सांगले. मत्स्य वेवसाय राज्यमंत्री प्राध्यापक एस पी सिंग बघेल आनी निती आयोगाचे सदस्य प्राध्यापक रमेश चंद हे सुद्धा ह्या वेळार उपस्थित आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
नव्या उद्योगिक आणि ज्ञान क्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या काळात भारत फक्त सेवा दिवपी देश म्हणून न्हय तर एक मुखेल तंत्रज्ञान निर्मातो म्हणून उदयाक येता असे केंद्रीय रेल्वे माहिती आणि प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगले. मुंबईत खासगी मीडिया हाऊसात आयोजित केल्या कार्यावळीत ते उलयताले. देशांतल्या घटमूट स्टार्टअप इकोसिस्टमाची ताणी तोखणाय केली आणि भारत सगळ्यात चढ स्टार्टअप आशिया संसारातल्या पहिल्या 3 देशांमध्ये असा असे वैष्णव हांनी सांगले. नितळ शाश्वत उर्जे खातीर सरकार खोलायन कटिबद्ध असा आणि या वर्षाच्या अखेर मेरेन भारतीय रेल्वे 100% विजेचेर चलतली असो उल्लेख केंद्रीय मंत्र्यांनी केला. रेल्वे विशीं उलयतना फाटल्या दशकांत 45,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण जाला अशी माहिती वैष्णव हांनी दिली. रेल्वे क्षेत्रांत तंत्रगिन्यानाचो व्हड प्रमाणात उपेग जाता हाचेर तांणी भर दिलो. खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार हांनी काल मध मिशन अंतर्गत स राज्यांनी 2050 वयर मधमाशी पेट्यांचे वाटप केले. तसेच दिल्लीतल्या केव्हीआयसी राजघाट कार्यालयातल्यान व्हिडिओ कॉन्फरन्स वरवी 205 मधमाशी पालकांक टूल किट वाटले. तसेच प्रयागराजात झाल्या महाकुंभ मेळाव्यार 12 कोटी रुपया परत चढ मोलाच्या खादी उत्पादनाची इतिहासिक विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच फाटल्या 10 वर्षात खादी क्षेत्रात केल्या कामगिरीचेर त्यांनी भर दिलो. खादी आणि ग्रामोद्योगाच्या उत्पादनाची विक्री 31,000 कोटी रुपया वेल्यान 5 पटींनी वाढून 1,55,000 कोटी रुपया झाल्या असे त्यांनी सांगले. फाटल्या अर्थिक वर्षात 10 लाखा परत चढ नव्यो नोकऱ्यो निर्माण झाल्यात. तातूंत 80% परत चढ नोकऱ्यो बायलां खातीर निर्माण झाल्यात असे त्यांनी सांगले. तसेच फाटल्या दशकांत खादी कारागिरांचे उत्पन्न 213% वाढलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. अस्तंत बंगालच्या उप हिमालयाच्या वाठारांत आज कांय सुवातांनी गडगड आणि जोगला मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण फाल्यां जम्मू काश्मीर लडाख गिलगीट बाल्टिस्तान मुझफ्फरबाद हिमाचल प्रदेशात एक सुरे सुवातेर वीज पडपाची शक्यताय आसा. तामिळनाडू पुडुचेरी आणि करायकल हांगाय अशीच परिस्थिती असपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 दिसांत कोकण गोय सौराष्ट्र आणि कच्छ हांगा कालोराच्या ल्हाराचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या 4 दिसांत देशांच्या वायव्येन अस्तंत वाठारांत तापमानात 3-4 अंश सेल्सियस वाढ जावपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सर्तीच्या फायनलीन आज दुबईत भारत न्यूझीलंड आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपारा 2:30 वरांचेर सुरू जातली. या सर्तीन भारतान आता मेरेन सगळ्यो मॅची जिकून गट मॅचीन न्यूझीलंडाक 44 धावण्यांनी हरयला. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेटान काल लखनौत यूपी वॉरियर्सान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूक 12 धावण्यांनी हरयलो. या हारीक लागून डिफेंडींग चॅम्पियन बँगलुरू हो सर्तींतल्यान भायर पडपी दुसरो पंगड जालो. युपी वॉरियर्स पहिलीच सर्तींतल्यान भायर पडला. युपी वॉरियर्साच्या 226 धावण्यांच्या लक्ष्याक जाप दितना बेंगलुरूक 19 ओव्हरींनी आणि 3 बॉलांनी फक्त 213 धावण्यो करपाक शक्य झाले. बेंगलोरचे रुचा घोषान 69 जाल्यार स्नेहा राणान 26 धावण्यो केल्यो. युपी वॉरियर्साची सॉफी एलेस्टोन आणि कर्णधार दिप्ती शर्मा हांणी दरेकी 3 विकेटी घेतल्यो. फाल्यां मुंबईत मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या पंगडांमध्ये खेळ जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळाच्या 2 दिसांच्या मॉरिशस भेटेर वतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरो भाग फायच्यान सुरू जातलो. दिल्ली सरकारान पात्र बायलांक महिन्याक 2,500 रुपया दिवपा खातीर महिला समृद्धी येवजणेक मान्यताय दिल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सर्तीचे फायनलीन आज दुबईत भारत न्यूझीलंड आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपारा 2:30 वरांचेर सुरू जातली. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेटान काल लखनौत यूपी वॉरियर्सान रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूक 12 धावण्यांनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांज वेळार 6:30.